chinimandi.com podcast.
एफआरपी मध्ये वाढ करा. राजू शेट्टी. कृषी मूल्य आयोगाकडून ऊस दराचं धोरण ठरवत असताना ऊसाच्या उत्पादन खर्चावर ऊस दर ठरवला जातो का? असं असेल तर गेल्या 2 वर्षात उत्पादन खर्चात भरमसाठ वाढ होऊनही कृषी मूल्य आयोगानं एफआरपी दरात वाढ का केली नाही? आणि जर साखरेच्या बाजारभावाचा विचार होऊन ऊस दर ठरत असेल तर गेल्या वर्षापासून साखरेचे दर 200 रुपये वाढले असतानाही एफआरपी मध्ये वाढ का करण्यात आली नाही? याचा खुलासा कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षांनी करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी पुणे येथील कृषी मूल्य आयोगाच्या बैठकीत केली. केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष विजय पॉल शर्मा यांनी आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये पुढील वर्षीच्या ऊसाची एफआरपी ठरवण्यासाठी राज्यातील प्रमुख शेतकरी नेते आणि साखर कारखानदार यांची बैठक घेतली. या बैठकीत बोलताना राजू शेट्टी म्हणाले की अस्मानी आणि सुलतानी संकटांनी राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून ऊस उत्पादकांना न्याय देण्यासाठी केंद्र सरकारनं पुढील वर्षीच्या ऊसाच्या उचित आणि लाभकारी मूल्यांकनामध्ये भरघोस वाढ करणं गरजेचं आहे. यावेळी शेट्टी यांनी 10% रिकव्हरीला प्रतिटन 3400 रुपये आणि पुढील प्रत्येक 1% रिकव्हरीस 340 रुपये दर देण्याची मागणी केली. सलग 3 वर्षांमध्ये खतं, औषधं, मशागत, वीजदर, मजुरीमध्ये वाढ झाल्यानं ऊसाच्या उत्पादन खर्चात भरमसाठ वाढ झाली आहे. ऊस उत्पादक शेतकरी हा देशातील सर्वाधिक रोजगार आणि सरकारला कर देणारा म्हणून ओळखला जात असून जवळपास 5 कोटींहून अधिक ऊस उत्पादक शेतकरी असून 80,000 कोटी रुपयापेक्षा अधिक रुपयाची उलाढाल या उद्योगात होते. मात्र केंद्र सरकार आणि कृषी मूल्य आयोगानं जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केल्यानं देशातील साखर उद्योग संकटात सापडला आहे. यामुळे कृषी मूल्य आयोगानं सरकारच्या हातचं बाहुलं म्हणून काम करण्यापेक्षा वस्तुस्थितीचा विचार करून निर्णय घ्यावा. गेल्या वर्षी रिकव्हरीचा बेस बदलून 9.50% रिकव्हरीवरून 10% करण्यात आला. यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. देशातील अनेक कृषी विद्यापीठ विविध पिकांच्या उत्पादन खर्चाची माहिती सरकारकडे सादर करत असते, पण त्यालाही केराची टोपली दाखवली जाते. अशा प्रकारच्या बैठका घेऊन उत्पादन खर्चाची वस्तुस्थिती डोळ्यासमोर ठेवून कृषी मूल्य आयोग ऊस दराचं धोरण ठरवणार असेल तरच बैठका घ्याव्यात. अन्यथा अशा बैठका घेऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम कृषी मूल्य आयोगानं करू नये. या बैठकीस वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक शिवाजीराव देशमुख, राज्यातील साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, कार्यकारी संचालक, विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि साखर आयुक्त कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.